चितर कर्मांक सहा नुहाच जहाज कई वरेस होऊन गेले आदाम हवा पासून लय असं कोण तयार झालेत न्यायानं पण देवाच्या विरोधात पाप केलं अन परमेश्वराच्या विरुद्ध बनले लोकांचं पाप एवढं वाढलं की देवानं या माणसाचा जर प्रलय पाठवून नाश करायचं ठरवलं यावेळेस एकच मनुष्य असा होता की तोच फक्त देवाले मानत होता त्याच्या आज्ञा परमानं वागत होता त्याचं नाव होतं नोहा त्याले त्याच्या लेकर बाळायले वाचव्यासाठी देवानं नोहाला एक जहाज बनवायला सांगितलं नोहानं कई दिवस प्रचार केला देवाच्या नावाचा लोकायले सुधरायचा पण त्यानं प्रयत्न केला त्या लोकांनं त्याचं ऐकलं नाही उलटी त्याचीच मजाक उडत होते त्याच्यावर हसत होते अरे हा मॅट झाला असंही म्हणत होते तो त्याला लय सांगत होता बाप हो देव बापावर विश्वास ठेवा पण कोणीही त्याचं ऐकत नव्हते